नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यात सर्वदूर पाऊस, मराठवाड्यातल्या बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग, छत्रपती संभाजीनगर विभागात 57 मंडळात अतिवृष्टी, 800 गावांना फटका, नांदेड जिल्ह्यात पावसाचे 5 बळी, मराठवाड्यात धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट, सावधगिरी बाळगण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश, आणि तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात सरकार कसलीही तडजोड स्वीकारणार नाही, मंत्री आशिष शेलार यांचं आश्वासन. आता सविस्तर बातम्या. राज्यात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस पडला. अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सतत होत असलेल्या पावसामुळे राज्यात काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात काल 32.30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. विभागातल्या 57 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. गेल्या 4 दिवसात झालेल्या पावसामुळे विभागातली एकूण 1004 गावं बाधित झाली आहेत. पावसाशी निगडीत विविध घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 205 जनावरं दगावली आहेत. मराठवाड्यात आज धाराशिव वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी आणि प्रशासनानं सावध राहण्याचं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं. नांदेड जिल्ह्यात पुरात अडकलेल्या 3 महिलांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पुराचे 5 बळी गेले आहेत. मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश पावसामुळे लेंडी नदीला पूर आला. शेती, मालमत्ता, पशुधन यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
मुखेड तालुक्यात सोमवारी सकाळी आंतरराज्य लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रात एकच हाहाकार उडाला. रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी, भाटापूर ही गावं पूर्णपणे पाण्यात बुडाली. रावणगाव येथील 225 गावकऱ्यांना सुखरूप बचावण्यात आलं. मात्र हसनाळ येथील ललिताबाई भोसले, भीमाबाई मादळे आणि गंगाबाई मादळे यांचा पुराच्या पाण्यात बुडून घरामध्येच मृत्यू झाला. आणखी काही जण बेपत्ता असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत राज्य आपत्ती प्रतिसाद दल बचाव कार्यात गुंतलं आहे. पण एकूणच निर्माण झालेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भारतीय सैन्य दलासही बचाव कार्यासाठी पाचारण केलं आहे. विष्णुपुरीसह ईसापूर धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरूच आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी अनुराग पोवळे, नांदेड.
बीड जिल्ह्यातल्या 16 महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. परळी वैद्यनाथ तालुक्यातल्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाली असून नद्यांना पूर आला आहे. कौडगाव हुळा इथल्या तरुणांची कार गाव नदीच्या पुरात वाहून गेली. यापैकी 3 वाचवण्यात आला असून एकाचा मृतदेह सापडला. जिल्ह्यात अनेक नद्यांना पूर आले असून प्रशासन अलर्ट मोडवर आहे. कोणतीही आपत्ती उद्भवत असल्यास नागरिकांनी तातडीनं सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन आमदार धनंजय मुंडे यांनी केलं. जालना जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल सलग 3 दिवशीही पाऊस झाला. त्यामुळे नदीनाल्यांना पूर आला असून पिकांमध्ये पाणी साचलं आहे. घाणेवाडी इथलं संत गाडगेबाबा जलाशय पूर्ण क्षमतेनं भरलं असून शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीला पूर आला आहे. घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीवरील राजा टाकळी, जोगलादेवी आणि मंगरूळ उपसा बंधारे पूर्ण क्षमतेनं भरल्यानं तीनही बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातल्या येलदरी धरणाच्या 8 दरवाजातून पूर्णा नदीपात्रात 64,000 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या ठिकाणी पुराचं पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी वाढल्यानं सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी येलदरी धरण प्रशासनानं परभणी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. हिंगोली इथल्या ईसापूर आणि सिद्धेश्वर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातल्या धडकना आणि बोरगाव गावात लेंडी नदीच्या उपनदीला आलेल्या पुरानं शेतीचं तसंच मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक जनावरे, शेळ्या वाहून गेल्या तर 70 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं होतं. जिल्ह्यात 17 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. मांजरा धरणाचे 6 तर निम्न तेरणा प्रकल्पाचेही 6 दरवाजे काल उघडण्यात आले. सततच्या पावसामुळे लातूर जिल्ह्यातले 13 लघुसिंचन प्रकल्प आणि साठवण तलाव पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा नदीकाठच्या गावात पुढील काही दिवसात पूरपरिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिल्या आहेत. पावसामुळे वीज तारा, पोलसह रोहित्रे कोसळून उदगीर तालुक्यातल्या काही गावांचा वीजपुरवठा रात्रीपासून खंडित झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कन्नड परिसरातला शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या 5 दरवाजातून 1857 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले. गेल्या 2 दिवसात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. मराठवाड्यातल्या 800 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
बीड, लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे. मागच्या काळात हिंगोली परभणीतही पाऊस जोरात आला, पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले 2 दिवस आणि पुढचे 3 दिवस बीड, लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे. आपण जर छत्रपती संभाजीनगरचा हा किंवा या 3-4 जिल्ह्यांचा विचार केला तर जवळपास 800 गावं ही पाण्यामुळे बाधित झालेली आहेत आणि साधारण 1 लाख हेक्टर शेतीचं नुकसान हे झालेलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतीचं तसंच घरांचं, रस्त्यांचं आणि सार्वजनिक मालमत्तेचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि नागरिकांनी घाबरून जाऊ नये, शासन आपल्या पाठीशी असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा असे निर्देश मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी तात्काळ पंचनामे करण्याची तसंच 24 तास तक्रारी स्वीकारण्यासाठी तालुकानिहाय तक्रार केंद्र उभारण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. श्रीमंत सेनासाहिब सुभाराजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लोकार्पण सोहळा काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मराठा साम्राज्याच्या खुणा, वस्तू आणि वारसा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरूच राहील असंही त्यांनी सांगितलं. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं छत्रपती संभाजीनगर इथं वारसा सह्याद्रीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं. एमआयटी महाविद्यालयात झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे उपस्थित होते. विविध राज्यात हजारो वर्षांपासून चालत आलेली लोकसंस्कृती विविध लोकमहोत्सवांमुळे आजही जिवंत आहे. या लोककलाकारांनी कलाविष्कारातून लोकसंस्कृतीचा वारसा जपला असल्याचं बागडे यावेळी म्हणाले. राजस्थानचं खरताल, महाराष्ट्राची तुतारी, लावणी, गोंधळ, गुजरातच्या सिद्धी धमाल, बंगालच्या नटुआ तर राजस्थानच्या चरी लोकनृत्याचं सादरीकरण यावेळी करण्यात आलं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचा समारोप होईल. कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करताना परंपरागत वास्तूंच्या संवर्धनात शासन कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारणार नाही असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत या संदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच मंदिर जीर्णोद्धाराची कामं केली जातील असं त्यांनी सांगितलं. नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा प्राधान्यानं देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेनं जिल्हा परिषद नांदेड डिजिटल मित्र पोर्टल सेवा विकसित केली आहे. या पोर्टलचा शुभारंभ काल पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते झाला. यावेळी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत 2023-24 या वर्षाचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरित करण्यात आले. भोकर तालुक्यातल्या नागापूर ग्रामपंचायतीनं पहिला, हिमायतनगर तालुक्यातल्या जवळगाव ग्रामपंचायतीनं दुसरा तर कंधार तालुक्यातल्या चिंचोली ग्रामपंचायतीनं 3रा क्रमांकाचा पुरस्कार पटकावला. धाराशिव जिल्ह्यातल्या शिराढोण इथं जिल्हा परिषद शाळा तसंच पोलीस ठाण्याच्या वतीनं काल ध्वनी प्रदूषण जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी आम्हाला डीजे नको, आवाज कमी ठेवा अशा जनजागृतीपर घोषणा देऊन ध्वनी प्रदूषण न करण्याचं आवाहन केलं. महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाच्या वतीनं सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या जोडणीसाठी घरगुती वीज दर आकारण्यात येणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात सर्वदूर पाऊस, मराठवाड्यातल्या बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग, छत्रपती संभाजीनगर विभागात 57 मंडळात अतिवृष्टी, 800 गावांना फटका, नांदेड जिल्ह्यात पावसाचे 5 बळी आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.